अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा 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 उठा, शिका शिका शिका,
संघटित व्हा आणि संघर्ष
करा.
Hey.